आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकार राज्यातल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा। लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोर फेरीतला अखेरचा सामना। नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय। महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली। त्यावेळी प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं।
त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे।
गडचिरोली इथं पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून हा एक आकांक्षित जिल्हा आहे। महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे। राज्यात 10 शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने आहेत। भारताला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30% उत्पादन महाराष्ट्रात होतं। पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि नाशिक, धुळे या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाची माहिती त्यांनी प्रधानमंत्र्यांना दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 या प्रकल्पांचा प्रारंभ करतील। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला। 2,70,000 महिला शेतकऱ्यांसह 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 540 कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली। पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसलेल्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हा हप्ता प्राधान्याने देण्यात आला आहे। फेब्रुवारी 2019 ही योजना सुरू झाल्यापासून या तिन्ही राज्यांना 13,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं। दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांची भेट घेत कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावर चर्चा केली। सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न जाणून घेऊया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ क्षेत्रात एकामागून एक टप्पे गाठले आहेत। हाफ क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनमुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे। भारताने काही काळापूर्वी अंतराळात डॉकिंग अर्थात उपग्रह जोडणी आणि अनडॉकिंग म्हणजेच उपग्रहांचं विलगीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं। ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्ला यांचा अंतराळातला यशस्वी प्रवास हे भारताच्या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे। 2035 अंतराळ स्थानक उभारण्याचीही योजना आहे। पायाभूत सुविधा नियोजनात उपग्रह आधारित कृषी क्षेत्राला सहाय्य करणं, मच्छीमारांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रात भारताने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत।
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता येत्या 9 नोव्हेंबरला होईल। राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या 2 दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शासनाकडे होत होती. त्यानुसार राज्य सरकारनं आयोगाला विनंती केल्यामुळे हा बदल झाला आहे. 9 नोव्हेंबरला गट ब अप राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती, ती या बदलामुळे पुढे ढकलली असून त्याची सुधारित तारीख नंतर जाहीर करू असं लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे. आगामी काळात तंत्रज्ञान सार्वभौमत्वावरूनच भूराजकीय सार्वभौमत्वाची निश्चिती होणार असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या 84व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गेल्या 11 वर्षात भारत तंत्रज्ञानाधारित देश बदल राष्ट्र बनला असल्याचंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लडाखमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली गेली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी वांगचुक हे उपोषणाला बसले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान सुरक्षेची उपाययोजना म्हणून वांगचुक यांच्या अटकेनंतर लेहमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे, तर ब्रॉडबँड इंटरनेटचा वेगही कमी केला आहे. कारगिलसह इतर शहरांमध्येही जमावबंदी लागू केली आहे. देशभरातल्या सर्व शिक्षण मंडळांचा इयत्ता 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम समान पातळीवरचा असावा याची सुनिश्चिती करण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT वर सोपवली आहे. यासंदर्भातली अधिसूचना मंत्रालयानं आज जारी केली. उच्च शिक्षण संस्थांमधला विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबतच केंद्र आणि राज्य सरकारे तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील रोजगारासाठी समतुल्यता असावी यासाठी असा प्रयत्न केला जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही जबाबदारी पार पाडेल. केंद्र सरकारनं अलीकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष करव्यवस्थेच्या सुलभीकरणाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरले आहेत. आजच्या भागात ऐकूया सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यावरच्या GST करांविषयी.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध स्टेशनरी साहित्यावरचा GST कमी केल्यानं आता सामान्यांवरचा शैक्षणिक खर्च कमी व्हायला मदत होणार आहे. या सुधारणांतर्गत वह्या, आलेखवही, गिरमिट, पेन्सिल अशा विविध वस्तू पूर्णपणे करमुक्त केल्या आहेत, त्यामुळे हे साहित्य अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे. तसंच 2500 रुपयांपेक्षा कमी विक्री मूल्य असलेल्या पादत्राणांवरच्या GST कपात करण्यात आली आहे. यासोबत लाकूड, दगड, धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरही करांचा दर 5% कमी केला आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4 फेरीतला अखेरचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकात बिनबाद 15 धावा झाल्या होत्या. दरम्यान भारत आणि पाकिस्ताननं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून विजेतेपदासाठीची अंतिम लढत येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर. PM किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा. लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर 4 फेरीतला अखेरचा सामना. नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.